नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी प्रेरणा भरसाकळे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राज्यघटना आपल्यासाठी मार्गदर्शक प्रकाश, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. खेळाच्या मैदानापासून विज्ञान, आरोग्य, शिक्षण अशा विविध क्षेत्रात भारत नवी शिखरं गाठत असल्याबद्दल पंतप्रधानांकडून गौरवोद्गार. भाविकांच्या बसला पंढरपूर नजीक अपघात, दोघांचा मृत्यू तर 25 जण जखमी. आणि कोनेरू हंपीला जागतिक रॅपिड आणि ब्लिट्स बुद्धिबळ स्पर्धेचं दुसऱ्यांदा अजिंक्यपद. आता सविस्तर बातम्या. देशाच्या सामूहिक शक्तीचा जिवंत दस्तावेज मन की बात कार्यक्रमाच्या आतापर्यंत प्रसारित 116 भागांद्वारे निर्माण झाला असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. त्यांनी आज आकाशवाणीवरील आपल्या मन की बातच्या 117 भागाद्वारे देशवासियांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. देशाची राज्यघटना लागू होण्यास येत्या 26 जानेवारीला 75 वर्षे पूर्ण होत असून ही राज्यघटना आपल्यासाठी मार्गदर्शक प्रकाश, दीपस्तंभ असल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
देश के नागरिकों को संविधान की विरासत से जोड़ने के लिए constitution75.com नाम से एक खास वेबसाइट भी बनाई गई है. इसमें आप संविधान की प्रस्तावना पढ़कर अपना वीडियो अपलोड कर सकते हैं, अलग अलग भाषाओं में संविधान पढ़ सकते हैं, संविधान के बारे में प्रश्न भी पूछ सकते हैं. मन की बात के श्रोताओं से, स्कूल में पढ़ने वाले बच्चों से, कॉलेज में जाने वाले युवाओं से मेरा आग्रह है, इस वेबसाइट पर जरूर जाकर देखें, इसका हिस्सा बने.
या संवादादरम्यान युवा नवोन्मेषकाच्या कल्पनांनी आपल्याला प्रभावित केलं तर कधी यशानं गौरवान्वित केलं, असं ते म्हणाले. आपला भारत विविधतेत एकतेसह पुढे जात असून खेळाच्या मैदानापासून विज्ञान, आरोग्य, शिक्षण अशा विविध क्षेत्रात भारत नवीन शिखरं गाठत असल्याचं त्यांनी सांगितलं. आपण देशवासियांनी या काळात एका कुटुंबाप्रमाणे मिळून प्रत्येक आव्हानांचा सामना केला आणि नवीन यश संपादन केलं आहे. देशभरात खेळ आरोग्याबाबत विविध उपक्रम सुरू असून जनता सुदृढ आरोग्याला दिनचर्येचा भाग बनवत असल्याबद्दल मोदी यांनी यावेळी समाधान व्यक्त केलं. काश्मीरमधल्या स्कीईंग पासून गुजरातमधील पतंग महोत्सवापर्यंत सायकलचा रविवार तसंच सायकलचा मंगळवार यासारख्या अभियानातून सायकल चालवण्यास प्रोत्साहन मिळत असल्याचं ते म्हणाले. छत्तीसगडच्या बस्तर इथं घेण्यात आलेल्या बस्तर ऑलिम्पिकचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. ते म्हणाले,
मैं आप सभी से आग्रह करता हूं, अपने क्षेत्र में ऐसे खेल आयोजनों को प्रोत्साहित करें. हैशटैग खेलेगा भारत जीतेगा भारत के साथ अपने क्षेत्र की खेल प्रतिभाओं की कहानियां साझा करें. स्थानीय खेल प्रतिभाओं को आगे बढ़ने का अवसर दें. याद रखिए, खेल से न केवल शारीरिक विकास होता है बल्कि ये स्पोर्ट्समैन स्पिरिट से समाज को जोड़ने का भी एक सशक्त माध्यम है. तो खूब खेलिए, खूब खेलिए.
जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार भारतात वर्ष 2015 पासून 2023 दरम्यान मलेरिया रुग्ण आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये 80% घट झाली आहे. तसंच कर्करोग विरोधी लढाईत जगप्रसिद्ध वैद्यकीय मासिक लॅसेंटच्या अभ्यासानं देशात मोठी आशा निर्माण केली असून भारतात वेळेवर कर्करोगावरील उपचार सुरू होण्याची शक्यता वाढली आहे, असं ते म्हणाले. यानुसार कर्करोग रुग्णावरील उपचार 30 दिवसांच्या आज सुरू होणं आवश्यक असल्यानं आयुष्यमान भारत योजना पैशांचा हातभार लावून दिलासा देत असल्यानं महत्वपूर्ण ठरल्याचं मोदी यांनी सांगितलं. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीनं येणाऱ्या कुंभमेळ्याशी संबंधित प्रत्येक प्रकारची माहिती 11 भारतीय भाषांत मिळणार असल्याचं सांगून यात सहभागी होत एकता का महाकुंभ या हॅशटॅगसह सेल्फी टाकण्याचं आवाहन त्यांनी केलं. देशाच्या सर्जनशीलतेच्या उद्योगातील क्षमतेबाबत बोलताना मोदी यांनी केटीबी अॅनिमेशन मालिका अर्थात क्रुश, त्रुश आणि बाल्टीबॉय या अॅनिमेशन पात्राद्वारे देशाच्या स्वातंत्र्य लढ्याबाबत मिळणाऱ्या या माहितीचा उल्लेख केला. राज कपूर यांची साजरी होत असलेली शतक महोत्सवी जयंती तसंच भारतात लवकरच सुरू होत असलेला वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट म्हणजेच वेव्समध्ये सहभाग घेण्याबाबत मोदी यांनी माहिती दिली. वर्ष 2025 आता जवळ आलं असून या वर्षातही या उपक्रमाच्या माध्यमातून आपण आणखी प्रेरणादायी प्रयत्न मांडू, असं नमूद करत पंतप्रधानांनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. ठिकठिकाणी मन की बातचं सामूहिक श्रवण करण्यात आलं. लातूर जिल्ह्यात आज विविध भागात पंतप्रधानांच्या मन की बातचं थेट प्रसारण ऐकण्यात आले. लातूर शहरातल्या रिलायन्स त्रिपुरा महाविद्यालयात हा कार्यक्रम ऐकण्यासाठी नागरिक विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आपल्या देशाच्या सांस्कृतिक विकासाची प्रेरणा आज संपूर्ण जग घेत असल्याची प्रचिती आल्याचा अनुभव उपस्थित श्रोत्यांनी यावेळी व्यक्त केला. रत्नागिरी इथं तसंच धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर शहरात श्रोत्यांनी सामूहिकपणे मन की बात कार्यक्रमाचं थेट प्रसारण ऐकलं. वाशिम जिल्ह्यातल्या भाजपच्या कार्यालयातही कार्यक्रमाचं प्रसारण ऐकण्याची व्यवस्था करण्यात आली होती. आमदार प्रसाद लाड यांच्या मुंबईतल्या सायन्स सर्कल इथल्या जनसंपर्क कार्यालयात या कार्यक्रमाचं प्रसारण करण्यात आलं. पंतप्रधानांचं सातत्यानं आपल्याला मार्गदर्शन लावत असून त्यामुळे एक नवी ऊर्जा मिळते अशी भावना आमदार लाड यांनी व्यक्त केली. सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर तालुक्यात भटुंबरे इथं आज सकाळी 5:30 ते 6 वाजेच्या सुमारास भाविकांची बस आणि ट्रकचा अपघात होऊन दोघांचा मृत्यू झाला तर अन्य 25 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एक वयस्क महिला आणि एका मुलीचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यातल्या कामशेत या गावातून विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असलेले प्रवासी या बसमध्ये होते. अपघातातल्या जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, युट्यूब आणि ट्विटरवर तसंच फेसबुक पेजवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
भारताची आघाडीची बुद्धिबळपटू कोनेरू हम्पी हिनं न्यूयॉर्क इथं झालेल्या जागतिक रॅपिड आणि ब्लिट्झ अजिंक्यपद स्पर्धेत महिला गटाचं जेतेपद पटकावलं आहे. इंडोनेशियाच्या प्रतिस्पर्ध्याचा पराभव करून हम्पीनं या स्पर्धेतलं आपलं दुसरं जेतेपद पटकावलं. 11 फेऱ्यांमध्ये तिनं 8.5 गुणांची कमाई केली. 37 वर्षांची हम्पी या स्पर्धेत दोनदा अजिंक्य ठरणारी चीनच्या जू वेनजून हिच्यानंतरची दुसरीच बुद्धिबळपटू आहे. 2019 हम्पीनं पहिल्यांदा या स्पर्धेत अजिंक्यपद मिळवलं होतं. पुरुषांच्या गटात रशियाच्या 18 वर्षीय वोलोदार मुर्झिन विजेता ठरला. भारत ऑस्ट्रेलिया बॉर्डर गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेत मेलबर्न इथं सुरू 4th सामन्यात आजच्या 4th दिवस अखेर ऑस्ट्रेलियानं आपल्या दुसऱ्या डावात 9 बाद 228 धावा केल्या. ऑस्ट्रेलिया संघ आता एकूण 333 धावांची आघाडी घेतली आहे. भारताचा जलद गती गोलंदाज जसप्रीत बुमराहनं पुन्हा एकदा भेदक मारा करताना 4 गडी बाद केले तर मोहम्मद सिराजनं 3 गडी बाद करून त्याला साथ दिली. बुमराहनं विक्रमी कामगिरी नोंदवत कसोटीतील 200 बळींचा टप्पाही आज ओलांडला. ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लाबुशेनं सर्वाधिक 70 तर पॅट कमिन्सनं 41 धावा केल्या. या दोघांनी ऑस्ट्रेलियाची अवस्था 6 बाद 91 असताना सोबतच संघाचा कोसळणारा डाव सावरला. रायगड जिल्ह्यात उभारण्यात येत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर आज पहिल्या व्यावसायिक विमानाचं आगमन झालं. इंडिगो A320 या विमानानं मुंबई विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर ते नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलं. या विमानावर पाण्याचे फवारे मारून या विमानाला सलामी देण्यात आली. नांदेड जिल्ह्यात सहकार चळवळीला बळकटी देण्यासाठी आणि तळागाळातल्या लोकांपर्यंत ही चळवळ पोहोचवण्यासाठी जिल्हा सहकार विकास समितीची जिल्हास्तरावर स्थापना करण्यात आली आहे. जिल्ह्याला संगणकीकरणात राज्यात 2रा क्रमांक मिळाला असल्याची माहिती शासनातर्फे देण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून जिल्ह्यात अनेक उपक्रम सुरू आहेत. या अंतर्गत जिल्ह्यातल्या 64 विविध सहकारी संस्थांचं संगणकीकरण करण्यात आलं आहे. हरंगुळ पुणे आणि पुणे हरंगुळ या लातूरसह धाराशिव आणि बार्शी इथल्या प्रवाशांच्या पुण्याला जाणाऱ्या महत्वाच्या रेल्वे गाड्यांना मुदतवाढ मिळाली आहे. या गाड्यांची मुदत उद्या संपत होती. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी या गाडीला मुदतवाढ देण्याबाबत मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे मागणी केली होती. त्यानुसार या रेल्वेला मुदतवाढ दिली असल्याचं रेल्वे मुख्यालयातर्फे कळवण्यात आलं आहे. डॉ पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त अकोल्यात डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात राज्यस्तरीय अॅग्रोटेक 2024 कृषी प्रदर्शन सुरू आहे. या प्रदर्शनात महाबीज म्हणजे महाराष्ट्र राज्य बियाणं महामंडळाची 2 दालनं आहेत. सोयाबीनच्या संशोधित जातीचं वाण, उत्कर्ष हे मूग पिकाचं वाण आणि MU44 हे उडीद पिकाचं वाण अशी अनेक बियाणं यात मांडली आहेत. शेतकरी या प्रदर्शनाला भेट देऊन माहिती घेत असल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्यघटना आपल्यासाठी मार्गदर्शक प्रकाश, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. खेळाच्या मैदानापासून विज्ञान, आरोग्य, शिक्षण अशा विविध क्षेत्रात भारत नवी शिखरं गाठत असल्याबद्दल पंतप्रधानांकडून गौरवोद्गार. भाविकांच्या बसला पंढरपूर नजीक अपघात, दोघांचा मृत्यू तर 25 जण जखमी. आणि कोनेरू हम्पीला जागतिक रॅपिड आणि ब्लिट्स बुद्धिबळ स्पर्धेचं दुसऱ्यांदा अजिंक्यपद. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.